अध्याय चौथा श्लोक क्रमांक 18। कर्मण्य कर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत्। जो सकल कर्मी वर्तता देखई आपुली नैष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची या आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा। जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळामाजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे। अथवा नावे हन जो रिगे तो थडीएचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ। तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानूनी वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा आणि उदो अस्तुचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता। तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळामाजी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात। एकेच ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जाहला आंगेच तो।
हरि हरि हरि। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आत्म्याच्या स्मरणासहित आणि सद्गुरूंचा उपदेश हृदयाशी जतन करून केलेली जी कर्म असतात ती कर्म एका विशिष्ट शांतीपर्यंत घेऊन जातात। भगवद्गीतेचं तर म्हणणं असं आहे की कर्म करताना तो युक्त होतो, शांती प्राप्त करतो। ती प्राप्ती ही आत्मसंज्ञक अशीच असते। आत्मसंज्ञक शांतीला तो प्राप्त होतो। कर्माची जी युक्ती आहे ही युक्ती ध्यानाच्या अभ्यासाचा पाया आहे। आत्मविचार सांभाळून ज्या कर्मयोगाचं आचरण करायचं त्याचं भगवद्गीतेने वर्णन केलेलं आहे। आपण आज भगवद्गीतेने सांगितलेला कर्मविचार पाहणार आहोत की जो कर्मविचार ध्यानाला पोषक असा राहील। भगवंतांनी कर्मयोग सांगत असताना तुझा कर्मापुरताच अधिकार आहे असं सांगितलं. आत्मज्ञानाचं चिंतन कर्मापुरता अधिकार करताना गृहीतच आहे. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, न जायते म्रियते वा कदाचित असं आपलं स्वरूप आहे. अशा स्वरूपाची आठवण ठेवत कर्मापासून मात्र पळता कामा नये. कर्म हे अधिकाराप्रमाणे करायला पाहिजे असा एक अर्थ याच्यातून निघतो. आणि कर्म करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार बजावला पाहिजे असाही त्याचा अर्थ निघतो. याचं कारण कर्म न करता राहता येत नाही असं असल्यामुळे कर्तव्यात्मक कर्म जे आहे ते कर्म अधिकाराप्रमाणेच करावं. पण अशा प्रकारचं कर्म करत असताना फळाचा फलाविषयीचा अधिकार तो चित्तामध्ये धरू नये असं भगवंत सांगतात. कर्मणी एव अधिकारा हा ते मा फलेषु कदाचन. फळामध्ये देखील अधिकार आहेच. जेव्हा कर्मामध्ये अधिकार आहे तेव्हा फळामध्ये अधिकार येतोच. कारण मी जर कर्म करणार असेल तर त्याचं फळ मलाच मिळणार, अधिकारांनीच मिळणार. मी तो राखो किंवा न राखो, जेव्हा कर्मामध्ये अधिकार आहे तेव्हा फळामध्ये असतोच. कर्म मी करायचं आणि फळाचा अधिकार तुम्हाला असं संभवत नाही. स्वाभाविक ओघानी फळ माझ्याकडेच येणार. हे जे फळ आहे हे फळ बाह्य फळ आणि अंतरफळ अशा दोन प्रकारांनी मिळतं. बाह्य फळ म्हणजे गाडी घोडा पैसा अडका जमीन जुंगला मान सन्मान इत्यादी सत्ता संपत्ती ही कर्माची बाह्य फळ आहेत. अथवा संपत्ती निघून जाणं अपमान निंदा अशा गोष्टी वाट्याला येणं ही कर्माची बाह्य फळ आहेत. बाह्य फळ हे अनुकूलच असेल असं नाही. पण ही जी कर्माची बाह्य फळ आहेत ती कर्मातल्या अधिकाराप्रमाणे फळाचा अधिकार म्हणून ही स्वीकारावीच लागतात. कर्माचं एक अंतरफळ देखील आहे. जसं कर्म करताना समाधान शांती तृप्ती असं चित्तामध्ये भरून येणं हे कर्माचं अंतरफळ आहे. अथवा उद्वेग कटकट संताप क्षुब्धता हा कर्माचा एक अंतर परिणाम आहेच. याच्यापैकी कोणतंच फळ टाकता येत नाही. बाह्य फळ टाकता येत नाही, अंतरफळ देखील टाकता येत नाही. भगवंतांचं म्हणणं असं आहे की कर्म किंवा स्वकर्म हे आत्मबोधाचं चिंतन करत जेव्हा घडेल तेव्हा अंतरफळ हे समाधान शांती आनंद प्रेम तृप्ती या अंगाने मिळतच राहील. आणि या अंतरफळाचा त्याग करायला सांगितलेला नाही. जे बाह्य फळ आहे सत्ता संपत्ती गाडी घोडे इत्यादी तर त्या फळाकडे दृष्टी ठेवून किंवा ते फळ मिळालंच पाहिजे अशा भावनेने कर्म करण्यामुळं देहबुद्धी वाढत जाते. मुख्यतः आत्मचिंतनामध्ये जे कर्म घडायला पाहिजे त्याला बाधा येते. म्हणून भगवंतांचे शब्द देखील कर्मामध्ये तुझा अधिकार आहे तसा फळामध्ये देखील आहे पण तो तू सोडून दे तो तू राखू नकोस अशा प्रकारचे आहे. न फलेषु कदाचन म्हणत नाहीत, मा फलेषु कदाचन असं म्हणतात. फळाच्या ठिकाणी देखील तुझा अधिकार आहे पण केवळ फळाकडे दृष्टी ठेवून तू कर्म करू नकोस तो तू राखू नकोस. मा कर्म फल हेतुर्भू, ज्याचा कर्माविषयी अधिकार आहे त्याचा फळाविषयी देखील अधिकार आहे, पण तो तू सोडून दे असं भगवंत म्हणतात. म्हणजे फळ जसं यायचं तसं येवो. बाह्य फळ हे अनेक गोष्टींवर अवलंबून असल्यामुळं आपण जशी इच्छा धरतो तसंच येईल असं संभवत नाही. कधी कधी कर्माप्रमाणे तितकंच फळ मिळेल असं नाही, ते वेगळंही मिळतं, भलतंच मिळतं. जर भलतंच फळ मिळालं तर फार भ्रमनिरास होतो, मनुष्य उद्विग्न होतो. असं असल्यामुळं भगवंत असं म्हणतात की फळाविषयी तुझा अधिकार आहे पण तो तू सोडून दे. याचा अर्थ जसं फळ मिळेल तसं तू मुकाट्याने स्वीकार, सोडून दे याचा अर्थ देखील. मा कर्म फल हेतुर्भू, माते संगा तू अकर्मणी, आणि निष्ठापूर्वक कर्मयोगाचं आचरण तेवढं केवळ तू कर. कर्मरहित होऊन आपलं कर्मबंध कधी नाहीसा होईल, मोक्ष कधी लाभेल, अशा प्रकारची चिंता, अकर्माची चिंता कर्म करत असताना करू नकोस. अकर्माविषयी संग धरू नकोस, अकर्माची देखील वासना नको, अकर्माची आवड चित्तामध्ये नको, त्याच्याबद्दल स्नेहबंध नको. आत्मस्मरणपूर्वक कर्म करत असताना स्वाभाविकत ते तुला प्राप्त होईल. तसंच अकर्माची म्हणजे कर्म न करण्याची आवड देखील नको. कधी कधी आत्म्याचं चिंतन करत कर्म करणं, याच्याऐवजी फक्त आत्म्याचं चिंतन आम्ही करत राहू, कर्म सोडून देऊ अशी भावना होण्याची शक्यता असते. म्हणूनही भगवंतांनी सांगितले की माते संगा तू अकर्मणी. कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, देहाचा तो स्वभावच नाही. असं असल्यामुळं देह काही ना काही कर्म करतच राहणार. नैष्कर्म्य आत्मदशा ही आपल्या स्वाभाविक बोधाने तुला प्राप्त होवो. कर्मयोग युक्ताला यथाकाळी ती लाभतच असते, ज्ञान ही प्राप्त होतच असत. अशा रीतीने अकर्म हे आत्म्याचं स्वरूप आहे, आणि निष्काम कर्म करत राहिल्यामुळं म्हणजे फल वासना सोडून कर्म करत राहिल्यामुळं ते सहजच अनुभवाला येतं. मात्र त्याच्या वासनेने ते तुपत, ते दुरावत. असं असल्यामुळं तुझा कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये देखील तुझा तेवढाच अधिकार आहे, पण तो तू बजावू नकोस. कोणतंही कर्म केवळ फल हेतूकडे दृष्टी ठेवून करू नकोस. जर तसं केलंस तर तुझ्या परमार्थ जीवनाला ते बाधक ठरेल. आणि कर्म न करण्याचा आग्रह धरू नकोस, कारण कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. नैष्कर्म्य आत्मदशा यथाकाली प्राप्त होतच असते. अशा प्रकारचा एक तेजस्वी उपदेश भगवंतांनी केला, आणि त्याच्या पाठोपाठ भगवंत असं म्हणाले की या प्रकारांनी तू जर कर्म केलीस तर तू योगस्थ होतोस. योगस्थ होऊन कर्म केलीस असा अर्थ होतो. योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय. फलाचा संग टाकला म्हणजे आपोआप देहाचा संग देखील टाकला जातो, कारण आत्म्याचं चिंतन करतच तू कर्म करणार आहेस. त्यामुळे देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धी स्वीकारून आपोआप कर्म घडत राहतात. हे करत असताना त्या कर्माची सिद्धी आणि असिद्धी याचा विचार नको. जसं फळाविषयी विचार नको तसं सर्वात शेवटी सिद्धी आणि असिद्धी याचाही विचार तू करू नको. सिद्ध सिद्ध्यो हो समौ भूत्वा, तू सम रहा त्याच्याबद्दल, कारण कर्म सिद्धीला गेलं अथवा कर्म असिद्ध राहिलं तरी देखील ती देहाची बाब झाली, देह मन बुद्धीपासून तू वेगळा असल्यामुळं तू सिद्धी आणि असिद्धी याच्या व्यवहारामध्ये अति अडकू नको, त्याला तू समानच धर। तू आत्म्याचं चिंतन करतोयस एवढं पुरे आहे तुझ्या पारमार्थिक जीवनाकरता। जरी अवघाची काळ सजे तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे असे, म्हणून प्रत्येक कर्म सिद्धीलाच जातं असं कोणाचंच होत नाही, तू त्याबाबत समज राहा। सिद्ध सिद्ध्यो हो समौ भूत्वा, त्याचा विचार देखील तू ठेवू नको, सिद्धी आणि असिद्धी याच्याबद्दल तू सम राहा। सम राहा याचा अर्थ मध्यस्थ राहा, तो लंबक असतो ना सिद्धी अथवा असिद्धी या बाजूनी फिरणारा, तू मध्यस्थ राहा, तू तटस्थ राहा, तू आत्म्यामध्ये राहा। अशा समत्वानी कर्म करण्याच्या युक्तीला भगवंत योग असं म्हणतात। समत्वम योग उच्यते, अशा समत्वानी कर्म करण्याच्या युक्तीलाच योग असं म्हणतात। देहधारी अवस्थेमध्ये कर्म तर होणारच, पण जी अपरिहार्यपणाने होणार त्या कर्माचं अनुसरण करत असताना आत्म्याचं अकर्तृत्व अनुभवण्याची ही एक युक्ती भगवंत सांगताहेत। याला भगवंतांनी बुद्धियोग असं नाव दिलं। या बुद्धियोगाचं फलितच बुद्धीचं समत्व प्राप्त होणं हे आहे, आणि बुद्धीचं समत्व प्राप्त झाल्यानंतर स्थितप्रज्ञता प्राप्त होत असते असं सांगून भगवंतांनी हा विषय संपवला। अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, अशी ज्ञानोबांनी ओवी लिहिलेली आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये जो कर्मयोग सांगितला त्या कर्मयोगाला अजून उजाळा तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिला। गीतेतला कर्मयोगाचा विचार जो आहे तो अध्यायागणिक अधिक अधिक परिपूर्ण अध्यायागणिक अधिक अधिक जास्त क्लॅरिटीनी स्पष्टपणाने समजणारा असा भगवंतांनी मांडला। दुसऱ्या अध्यायात अशा प्रकारे कर्माचा उपदेश केल्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्त स विशिष्यते असं म्हणत कर्मयोग सांगायला परत सुरुवात केली। इंद्रियांचं मनानी नियमन करणं आणि अनासक्त राहून कर्म करणं, याच्यामध्ये तू फलहेतू ठेवू नको, फलाचा अधिकार सोडून दे, कर्म न करण्याचा आग्रह नको, अशा प्रकारचे जे दुसऱ्या अध्यायातली वचनं होती तर ती एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितली। तू इंद्रिय मनानीच आवर, कारण मन विषयाच्या स्मृतीनी प्रेरित होतं आणि परत परत नको असलेली कर्म करायला भाग पाडतं, त्यामुळे इंद्रियांचं मनाने नियमन कर आणि अनासक्त राहा आणि सुखे नैव। तू आपली जी इंद्रिय आहेत ती कर्मयोगामध्ये वापर, कर्मच करायची नाहीत असं करू नको। तसंच केवळ ओघ प्राप्त किंवा गुणकर्मानुसार वाट्याला आलेली कर्तव्यात्मक कर्मच तू करावीस असं भगवंत सुचवतात। नियतं कुरु कर्मत्वं, कर्म जायो ही अकर्मणः। कर्मच न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आणि केवळ कर्म करण्यापेक्षा नियत कर्म श्रेष्ठ परमार्थिया करता। नियत कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेली कर्म, आपल्या वाट्याला आलेली कर्म उघडच आहेत। काही कर्म आपल्या वाट्याला आलेली नाहीत हे आपल्याला कळतं। जसं विनोबा म्हणतात की ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम आपल्या वाट्याला आलेलं नाही हे आपल्याला सगळ्यांना कळतं। आपली जी कुवत आहे नियत कर्म याचा अर्थ तुझा अधिकार जेवढा आहे तेवढीच कर्म तुझ्या वाट्याला आलेली आहेत। आणि जगदीश्वरे यथा न्याये बरे केले, तू पंतप्रधान होऊ शकत नाहीस, तू राष्ट्रपती होऊ शकत नाहीस, तू जिथं आहेस तिथं तू असावास अशी भगवंतांची इच्छा आहे। गुणामध्ये वाढ होऊ शकते, गुणाप्रमाणे कर्तव्य कर्म बदलूही शकतात, तरी देखील आत्ता या क्षणाला तू जिथं आहेस तिथं तुझी नियत कर्तव्य कर्म केवळ कर। नियतं कुरु कर्मत्वं, ओघ प्राप्त गुण प्राप्त तुझ्या शक्तीनी तुला योग्य असणारी आणि कर्तव्यात्मक अशी कर्म केवळ तू कर। कारण कर्म पसारा एवढा अवाढव्य आहे आणि एक प्रकारे आकर्षण निर्माण करणारा आहे। असं असल्यामुळं तुमची कर्म करण्याचा मला मोह होणं हे खूप शक्य आहे। तुम्ही व्यापार करता म्हणून मला व्यापार करावा असं वाटणं हे अगदी शक्य आहे, कारण मला तुमची भरभराट दिसते। पण माझी तशी प्रकृती आहे का आणि माझे तसे गुण आहेत का हेही पाहणं गरजेचं असतं। नाहीतर जीवनाची दिशा चुकते, भरकटते, जीवन कसंही वाया जाऊ शकतं। तसंच कर्तव्य कर्म देखील शोधण्याची गरज नाही। आपण जर गृहस्थी असू तर आपली कर्तव्य कर्म ठरली, आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपले आई वडील, आपली नातवंड, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत वरचे आणि तळाचे सर्वांची सेवा करणं हे नियत कर्म आहे। अशा प्रकारे नियत कर्म ही आपल्या समोर उभीच असतात, ती आपल्या करताच ठेवलेली असतात। त्याच्या पुढे जाऊन भगवंतांनी असं सांगितलं की ही जी नियत कर्म आहेत ती नियत कर्म यज्ञ प्रित्यर्थ तू कर। एक एक विचार अधिकाधिक भर टाकत हा कर्मयोग भगवंत सांगतायत। यज्ञार्थात कर्मणहा, तुझी कर्म आहेत ती कर्म ही आपण यज्ञ करतो आहोत अशा भावनेनी होऊ देत। यज्ञ याचा अर्थ समर्पण, समर्पण भावनेनी होऊ देत। कोणाशी समर्पण? परमात्म्याशी समर्पण। यज्ञ म्हणजे स्वार्थ त्याग, त्याच्यात फलाशाही नको आणि फलाचं अतिरिक्त सेवनही नको आणि सेवा भावनेनी, ईश्वराची सेवा आणि ईश्वराच्या बरोबरीनी मानवानी अन्य मानवांची, प्राणी मात्रांची आणि निसर्ग मात्रांची सेवा करणं हा धर्म यज्ञ शिकवतो। भगवद्गीतेचा जो यज्ञ आहे तो यज्ञ हा केवळ याज्ञिक आचरतात तशा प्रकारचा यज्ञ नाही। भगवंत असं म्हणतात की ही जी सगळी कर्म आहेत ती अन्य मानवांची, प्राणी मात्रांची, निसर्ग मात्राची, पर्यावरणाची हानी तर होऊ नयेच, पण होईल तितकी सेवाच घडेल अशा भावनेनी, त्यांच्या प्रति समर्पणाने, स्वार्थ त्यागपूर्वक अशी करावीत। सृष्टिदेवतेची निष्ठावंत सेवा, आसक्ती सोडून करणं, याला भगवंत यज्ञ असं म्हणतात. आणि ही सृष्टिदेवतेची म्हणजे अन्य मानवांची सेवा आपल्या कर्तव्या कर्मामध्ये आपण न कळत करतच असतो. सगळ्या सृष्टीची सेवा आपल्या कुवतीप्रमाणे करणं हाच आपला नोकरी उद्योग व्यवसाय आहे. तुम्ही कुठलाही व्यवसाय पहा किंवा नोकरी पहा, त्याच्यामध्ये इतरांची सेवा हा एक घटक असतो आणि त्याच्यातून तुम्हाला काही मिळत असतं तुमच्या भरण पोषणाकरता. असं असल्यामुळं ही सेवा करण्यासाठी धडपडत कुठं जाण्याची गरज नाही, ती आपल्या समोर हात जोडून उभी आहे. तुम्ही तिला फक्त मान देण्याची गरज आहे, तशी दृष्टी ठेवण्याची गरज आहे. अशा प्रकारे ही कर्म ही भगवत इच्छेचाच एक भाग आहेत आपल्या वाट्याला आलेली, आणि व्यापक कर्मचक्राचा एक हिस्सा म्हणून आपल्यापाशी आहेत. एखादं मोठं यंत्र, त्या यंत्राच्या मध्ये बरीच चाकं फिरत असावीत, तसं व्यापक जगदव्याळ कर्मचक्रामध्ये तुम्ही हे एक चक्र आहात एवढंच. असं असल्यामुळं ती परमात्म्यानी प्रेरित केलेली आहेत आणि परमात्म्यालाच ती कर्म अर्पण करावीत. अशा प्रकारे यज्ञ भावनेनी कर्म आणि ती केल्यानंतर परमात्म्याला ती कर्म समर्पण करणं, आत्मभावना आत्मज्ञानाचं चिंतन करत फलाशा सोडून ममत्व सोडून आधीचा कर्मयोग जो ऐकलेला आहे आतापर्यंतचा, तसंच अभिनिवेश रहित होऊन अशा प्रकारची कर्म घडावीत. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग कन्क्लूड करताना जो श्लोक भगवंतांनी सांगितला, सारांश रूपाने श्लोक सांगितला, त्याच्यात आता हे या सगळ्या गोष्टी एकत्र समाविष्ट झाल्या. मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरहा, असं भगवंत म्हणाले. म्हणजे एवढे सगळे श्लोक, एवढं सगळं तत्वज्ञान एका श्लोकामध्ये भगवंतांनी बसवलं. मला मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य, कर्म तर कर आणि करून त्याच्यात स्वतः अहम बुद्धीनी अडकू नये म्हणून, फलाशा भावनेनी अडकू नये म्हणून तू ती समर्पण कर. ती समर्पण तू मला कर, कारण माझ्याखेरीज समर्पणाकरता दुसरा कोणीही समर्थ नाही. मी सम असल्यामुळं आणि अलिप्त असल्यामुळं तुझी कर्म मला समर्पण केल्यामुळं मला फरक पडत नाही, पण तू मात्र या समर्पण बुद्धीनी कर्माच्या अहंकारातून सुटशील म्हणून ती मला समर्पण कर. मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्मचेतसा, म्हणजे आत्मभावना राखून सतत ती कर्म तू कर. दुसऱ्या अध्यायात सांगितलं त्याप्रमाणे निराशी ही, म्हणजे फलवासना न धरता, निर्ममो भूत्वा ममत्व देखील न राखता, युद्धस्व म्हणजे कर्म कर. अर्जुनाला केलेला प्रासंगिक उपदेश युद्ध कर असा होता. सगळ्या जगताकरता असणारा उपदेश म्हणजे कर्तव्य कर्म कर. अर्जुनालाही युद्ध कर्तव्य कर्म म्हणूनच भगवंत सांगत होते. मात्र ही कर्म विगत ज्वरहा, ज्वर रहित होऊन तू कर, अभिनिवेश रहित होऊन तू कर, असं भगवंत म्हणाले. अशा रीतीने या श्लोकामध्ये कर्मयोगाचं एकंदरीत सर्व सार भगवंतांनी बसवलं. या कर्मयोगाचं जे फलित आहे, तर ते फलित, अंतिम फलित शांती असलं पाहिजे असं याच्या पुढे भगवंत सांगतात. आत्मविषयक चिंतन करत कर्म करावीत. कर्मयोग म्हणजे काय आहे असं जर आता पाहायचं झालं, तर आत्मस्मरणपूर्वक कर्म करावीत, ही कर्म नियत असावीत, म्हणजे कर्तव्यात्मक कर्म करण्याचा केवळ आपल्याला अधिकार आहे, कर्माचा अधिकार आहे याचा अर्थ, अन्य कर्म करण्याचा अधिकार नाही, ही इंद्रिय नियमन पूर्वक व्हावीत। इंद्रिय स्वैर अथवा बाष्कळ जर सुटली तर नियत कर्म कर्मयोगाप्रमाणे होऊ शकणार नाहीत। तसं फलहेतू सोडून म्हणजे अनासक्त भावनेनी कर्मयोगाचं आचरण व्हावं, सृष्टीमात्राची सेवा समर्पण आणि स्वार्थ त्यागपूर्वक कर्म करावीत, म्हणजे ती यज्ञ या संकल्पनेला प्राप्त होतील। आपली कर्म ईश्वर निर्मित अशा कर्मचक्राचा, जगडव्या कर्मचक्राचा एक छोटासा भाग आहे, हे ओळखून आपला कर्मामध्ये सहभाग व्हावा, त्यामुळे अहंता येणार नाही। या कर्मामध्ये सिद्धी आणि असिद्धी याला महत्व न देता आत्म्याकडे लक्ष देऊन कर्म करावीत, कर्तव्य भावनेला केवळ महत्व द्यावं, आणि अशा सर्व अंगानी कर्म करण्याला भगवंत समत्व असं नाव देतात। हा समत्व योग एका परीनी बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाचं स्मरण करत कर्माचं आचरण असल्यामुळं त्याला भगवंतांनी बुद्धी योग असं म्हटलेलं आहे। सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी याचा हा समन्वय आहे, म्हणून याला भगवंतांनी बुद्धी योग असं म्हटलेलं आहे। बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी आणि इंद्रियादिकांनी कर्माचं आचरण हे या बुद्धी योगाचं वैशिष्ट्य आहे। सांख्य आणि कर्मयोगाची एकत्रित दशा असं या बुद्धियोगाचं स्वरूप। यामुळे जर काही होत असेल तर बुद्धीला स्थित प्रज्ञता लाभते। असा योगयुक्त झालेला पुरुष हातून घडणाऱ्या सर्व कर्मांमध्ये आपली स्वतःची म्हणजे आत्म्याची अकर्मदशा आपोआप अनुभवतो, सहजच अनुभवतो। म्हणून आपली जी कर्म घडत असतात त्या कर्मांमध्ये आपण अत्यंत वेगळे आहोत अथवा अलिप्त आहोत, आपण कर्म करणारे नाही, अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते। तो कर्मणी अकर्मय पश्येत या दशेला प्राप्त होतो। आपल्या सर्व कर्मांमध्ये आपली अकर्म आत्मदशा किंवा नैष्कर्म्य आत्मदशा तो ओळखायला सुरुवात करतो, अनुभवतो। तसंच अकर्म आत्मदशेमधूनच आपली यच्चयावत कर्म घडताहेत अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त होतो। कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीच कर्मयः, ज्या ठिकाणी आपण स्थित आहोत, स्थिर आहोत, अशा नैष्कर्म्य आत्मबोधातूनच देह मन बुद्धीची कर्म आपोआप घडताहेत असा त्याचा भाव होऊन जातो। भगवंत असं म्हणतात की असं जो अनुभवतो तोच खरा बुद्धिमान, तोच खरा युक्त, त्यांनीच खरी पूर्णतेने आपली सगळी कर्म केली। कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मयः, सबुद्धिमान मनुष्येषु। त्या बुद्धी योग या शब्दामधला कर्माचं आचरण ज्यांनी केलं त्यांनी ती बुद्धी सांभाळून कर्म केली, म्हणून तो बुद्धिमान। सयुक्तः, तो परमात्म्याशी युक्त राहून कर्म करणारा। कृत्स्न कर्मकृत, म्हणजे यथासांग कर्म खरी त्यांनीच केली, ज्याची कर्म सगळी सिद्धीला गेली त्यांनी यथासांग कर्म केली असा अर्थ नाही। अथवा अचाट कर्म करणारा तो भगवंतांच्या लेखी कर्मयोगी नाही। अशा प्रकारे या कर्मयोगाच्या परिणाम स्वरूप काय होतं याचं फार सुंदर वर्णन भगवंतांनी या चौथ्या अध्यायामध्ये केलं, कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीचे कर्म यहा, हा चौथ्या अध्यायातच आलेला श्लोक आहे. भगवंत असं म्हणतात की यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जित आहा, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी तमाहु पंडितं बुधा, अशा प्रकारे ज्याच्या हातून कर्म घडतात, सर्व समारंभ हातून घडणारे आपली जी कर्म त्याला ते समारंभ म्हणतात, पण याच्यामध्ये काम आणि संकल्प नाही अशा पद्धतीचा जर कर्मयोगाचं आचरण असेल तर या आचरणाने त्याची बुद्धी पंडा होते म्हणजे शुद्ध होते. पंडित म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध आहे असा, पंडा बुद्धीचा असा तो होतो असं भगवंत म्हणतात. तसं भगवंत म्हणतात की त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्ता हा निराश्रया हा. पुढं काय, कर्मण्यभि प्रवृत्तोपी नैव किंचित करोती सहा. कर्मफलाचा संघ ज्याने टाकला आणि जो नित्य तृप्त झाला आणि कसलाच आश्रय त्यांनी धरला नाही, कर्माचा नाही कर्मफळाचा नाही, या सगळ्या आश्रयांचा त्याग करूनच जो कर्म करतो केवळ आत्मभावनेने आणि कर्तव्यात्मक कर्म, तो कर्मण्यभि प्रवृत्तोपी कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती आहे असं स्पष्ट दिसत असताना देखील नैव किंचित करोती सहा, तो कर्मामध्येच अकर्मणी आत्मदशा अनुभवत असतो. पुढे भगवंत असं म्हणतात की निराशी ही यत चित्तात्मा, म्हणजे ज्याची फलवासना गेलेली आहे, ज्यांनी आपलं चित्त आवरून धरलेलं आहे, त्यक्ता हा सर्व परिग्रह हा, आणि सर्व परिग्रहाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, शारीरम केवलम कर्म, त्याचा आता केवळ शरीर कर्म करतो, तो शरीराकडून कर्म करून घेतो, मनाचं कर्म मनाकडून करून घ्यायचं, बुद्धीचं कर्म बुद्धीकडून करून घ्यायचं, तो मालक होतो, तो कर्म करून घेतो, इंद्रियांचं कर्म इंद्रियांकडून करून घेतो, आणि तो स्वतः नैव किंचित करोती सहा, आपण काहीही करत नाही अशा भूमिकेवर तो राहतो, तो आत्मा राहतो, आणि इंद्रियांची कर्म इंद्रियांनी केलीच पाहिजेत म्हणून तो त्यांच्याकडून करून घेतो, पण मी करतो असा भाव नसतो, तो कोणतीही कर्म आपण करतो अशा भावनेमध्ये येत नाही. त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की यदृच्छा लाभ, जे जसं प्राप्त होईल अशा कर्मामधून काही ना काही प्राप्त होणारच, कारण फळ हे मिळणारच. यदृच्छा लाभ संतुष्टो, तो यदृच्छेनी झालेल्या लाभांनी संतुष्ट असतो, जे कर्मातून जे मिळालं तर ते त्याला ठीक वाटतं, त्याच्यात तो संतुष्ट असतो, कारण त्याची खरी संतुष्टता आज्ञेची असते. द्वंद्वातीतो विमत्सरहा, तो द्वंद्वरहित होतो मत्सर रहित होतो. समसिद्धाव सिद्धौच, कर्म सिद्ध झालं अथवा असिद्ध झालं तरी तो त्याबाबत सम असतो. बघा आता सगळा एकत्रित कर्मयोग ऐकताना भगवंतांनी आधी जे सांगितलं ते सगळं परिणाम स्वरूप कसं उत्कर्ष दशेला जातं हे भगवंत सांगतायत. सिद्ध समसिद्धाव सिद्धौच, त्यामुळं कृत्वापी न निबद्धते, तो सगळं करतो, कोणतंही कर्म टाकत नाही, पण तो कर्मबंधनात मात्र सापडत नाही. पुढे ते असं म्हणतात की गतसंगस्य, संघाचा म्हणजे देह भावनेचा, देह संघाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, तसंच फळाचा संघ देखील ज्यांनी टाकलेला आहे, मुक्तस्य त्यामुळं मुक्त दशा आपली आहे अशी ज्याची भावना झालेली आहे, ज्ञानावस्थित चेतसहा आणि त्याची चेतना ज्ञानाच्या ठिकाणी अवस्थित राहते, यज्ञाय आचरत कर्म, आला यज्ञ शब्द. अशा प्रकारे यज्ञ भावनेने कर्म आचरणारा समग्रम प्रविलीयते, त्याची कर्म समग्र लीन होऊन जातात, त्याची कर्मच नाश पावतात, त्याच्या कर्मांमधलं काही शिल्लक राहत नाही. कर्म विपाकाप्रमाणे देखील त्याला त्या कर्मांचे भोग भोगण्यासाठी म्हणून पुन्हा जन्म घ्यायला लागतो अशी परिस्थिती होत नाही. म्हणून या कर्मयोगाच्या आचरणाने या प्रकरणाचा शेवट करताना भगवंत असं सांगतात की त्याची बुद्धी शुद्ध होते. आपण किंचितही कर्म करतो असा अभिमान त्याच्या ठिकाणी राहत नाही. नैव किंचित करोति सहा, तसं तो पापरहित होऊन जातो. करून देखील तो किल्मिशाला प्राप्त होत नाही, पाप भावनेला प्राप्त होत नाही. अर्जुनाची पाप भावना ही एक शंका होती, तर त्याच्यापासून सर्व पाप नाहीशी होऊन जातात, तो पापरहित होतो. तसंच तो कर्म बंधनातून सुटतो आणि त्याची सगळी कर्म समग्र कर्म लीन होतात, नाश पावतात, तो विपाकरहित असा होतो. अशा रीतीने कर्मयोगी हा युक्त होतो. युक्त होण्याचं कारण त्याची बुद्धी अतिशय शुद्ध होते, पंडा बुद्धी होते. असं असल्यामुळे ती बुद्धी आत्म्यात रमते. तसंच आपण काही करतो या भावनेपासून तो संपूर्ण मुक्त होऊन जातो, त्याची पाप भावना निघून जाते, कर्मफळाचा त्याग तो करतो, कर्मबंधनातून तो सुटतो. म्हणून अतिशय महत्वाचा असा याच्या पुढे पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी या कर्मयोगाचं जे एकूण प्रकरण आहे तर ते शांती या शब्दांनी संपवलं. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम. कर्मयोगाचं आचरण करत असताना तो युक्त होतो, तो कर्मफलाचा त्याग करतो आणि तो शांतीला प्राप्त होतो. तरी आत्मयोगे आथीला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनिवरिला शांती जगी. शांती जणू त्याच्या घरी येऊन त्याला माळ घालते. आता तोच शांतीचा अधिकारी असतो, कारण अशांतीची सगळी कारणं त्याच्या जीवनातून उडून गेलेली असतात. आता एकही कारण त्याच्या जीवनात अशांतीचं राहत नाही, म्हणून तोच खरा शांतीचा धनी असतो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे या गीतेतल्या कर्मयोगाच्या आचरणानुसार तो एका विशिष्ट शांतीला प्राप्त होतो. आणि या पाचव्या अध्यायाच्या अखेरीला सहावा अध्याय सुरू झाला. त्या सहाव्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी याच विषयाने केली. सहावा अध्याय हा खरा ध्यानाचं वर्णन करणारा अध्याय, आत्मसंयमन योग असं या अध्यायाचं नाव आहे. पण हाच विषय पुढे जसा चालू असावा असं वाटावं, खंडित न व्हावा अशी सुरुवात भगवंतांनी केली. याचं कारण या शांतीला हाताला धरून पुढे ध्यानातली शांती किंवा समाधी सुखाची शांती त्याला मिळवायची आहे. म्हणून सहाव्या अध्यायात सुरुवातीला भगवंत असं म्हणतात की अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. कर्मफलाच्या ठिकाणी असणारा आश्रय ज्यांनी काढून टाकलेला आहे आणि कार्यम कर्म म्हणजे कर्तव्यात्मक कर्म जो करतो त्याला संन्यासी म्हणा किंवा योगी म्हणा, दोन्ही तोच संन्यासी आणि तोच योगी. न निरग्निही न च अक्रिया, नाहीतर संन्यासी म्हणजे अग्नीची सेवा न करणारा गृहस्थ म्हणजे अग्नीची सेवा करणारा, अग्नी राखून स्वयंपाक वगैरे करणारा तो गृहस्थ. तसंच कर्मयोगी म्हणजे क्रिया करणारा. भगवंत म्हणतात तसं नाही, न निरग्निही न च अक्रिया. अक्रिय आहे ज्याची कर्म गळून गेलेली आहेत म्हणून तो कर्मयोगी नाही असं म्हणू शकत नाही. आपण कर्म करत नाही असा त्याचा भाव राहतो, तो नैष्कर्म्य आत्मदशेला प्राप्त झालेला असतो. त्यामुळं अग्नीचा सांभाळ करणं अथवा कर्मच न करणं ही संन्यासी अथवा कर्मयोगी यांची लक्षणं नाहीत. ज्यांनी कर्मफलाच्या ठिकाणचा आश्रय सोडलेला आहे आणि कर्तव्यात्मक कर्म करतो तो संन्यासी आणि तो योगी. यम संन्यासमिति प्राहुहु योगम तम विद्धि पांडव. कारण संन्याशांनी संन्यास घेऊन जे मिळतं तेच योगामुळे प्राप्त होतं. नाही संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. कारण संकल्पाचा संन्यास झाल्याखेरीज योगी तरी कसा होईल. फलाच्या संकल्पाचा योग्यालाही त्यागच करावा लागतो. आरू वृक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते. अशा प्रकारची कर्म करणं आणि शांती प्राप्त करणं किंवा शांती या योगानी प्राप्त होणं योगारूढ जर व्हायचं असेल तर आरुरुक्षो हो मुने हे योगम या मुनीला योगारूढ होण्यासाठी म्हणून कर्म हे अशा प्रकारे साधन आहे. त्या कर्मातून त्याला शांती प्राप्त होते. आणि एकदा योगारूढ झाल्यावर योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते. एकदा योगारूढ झाला की त्या कर्माच्या शांतीला हाताला धरून आता त्यांनी सर्व अभ्यास करायचा आहे. या शांतीला हाताला धरून यमनियमांचा अभ्यास करायचा आहे. कर्म जर चुकली तर यमनियमांचा काय अभ्यास करेल. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र कुससी काही. त्यामुळं हा कर्मयोग ज्ञान विचारासह आचरलेला हा कर्मयोग जो शांतीला प्राप्त करून देतो तो कर्मयोग हा पुढे ध्यानाच्या अभ्यासाकरता पायाभूत समजला जातो. याच्यात अजून एक सूचना आहे ते म्हणजे ध्यानाच्या अभ्यासकांनी इथपर्यंत आल्यावर देखील कर्मयोग सोडायचा असा त्याचा अर्थ नाही. कर्मयोग आचरत असतानाच हा ध्यानाचा अभ्यास शक्य आहे. कारण कर्मयोगातून मिळणारी जी शांती आहे ती त्याची रसद आहे आणि ती शांती सतत अनुभवत एका निश्चिंत आणि समाधानी वृत्तीनी त्याच्याही पुढे मिळणारी शांती आणि समाधान योगाच्या अभ्यासाने मिळणार असं त्यांनी मिळवावं. योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते असं भगवंत म्हणतात. आता योगारूढ होण्यासाठी शम म्हणजे शांती हेच मूळ साधन आहे, मूळ पायाभूत अशी गोष्ट आहे. आता या शांतीला हाताला धरून तो आपलं ध्यान साधनेचं उद्दिष्ट कशा रीतीने गाठतो, यम नियम आसन प्राणायाम आदी अशी ध्यान साधना तो कशी करतो. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्या पद्धतीने यमनियम सांगितलेत. शास्त्रकारांनी जे यमनियम सांगितलेत ते आपण बघूच. पण ध्यानाभ्यासाची पूर्वतयारी म्हणून असणारे भगवंतांचे एक यमनियम आहेत. आपण दोन्ही गोष्टी पाहू. भगवंतांनी ध्यानाची पूर्वतयारी म्हणून अशा प्रकारची योगारूढ झालेल्या साधकाची तयारी अजून कशी वर्धिष्णू होते याचं पुढे केलेलं वर्णन आणि मग यम नियम आसन प्राणायाम इत्यादी भगवद्गीतेच्या अंगाने असं आपण पाहायला सुरुवात करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। हरि हरि।